रोम करास पत्र अध्याय 14। जो विश्वासाने दुर्बल त्याचा स्वीकार करा, तरी विकल्पांच्या निर्णयांकरिता नका। कोणा एकाचा विश्वास असा आहे की त्याला कोणतेही खाणे निषिद्ध नाही, परंतु जो दुर्बल तो शाकभाजीच खातो। तो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये, जो खात नाही त्याने खाणाऱ्याला दोषी ठरवू नये, कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे। दुसऱ्याच्या चाकराला दोषी ठरविणार तू कोण आहेस? त्याचे स्थिर राहणे किंवा पतन होणे हे त्याच्या धन्याचे पाहणे आहे। त्याला स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्याला स्थिर करण्यास समर्थ आहे। कोणी मनुष्य एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानितो, कोणी सर्व दिवस सारखे मानितो, तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी। जो दिवस पाळीतो तो प्रभू करिता पाळीतो, आणि जो खातो तो प्रभू करिता खातो, कारण तो देवाचे उपकार स्मरण करीतो। जो खात नाही तो प्रभू करिता खात नाही, आणि तोही देवाचे उपकार स्मरण करीतो, कारण आपल्यातील कोणी स्वतः करिता जगत नाही आणि कोणी स्वतः करिता मरत नाही। आपण जगतो ते प्रभू करिता जगतो, आणि आपण मरतो ते प्रभू करिता मरतो। म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी प्रभूचे आहो। ख्रिस्त यासाठी मृत्यू पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे। तर तू आपल्या भावाला दोषी का ठरवितोस, किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानितोस? आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहो, असा शास्त्र लेख आहे।
प्रभू म्हणतो, जर मी जिवंत आहे तर मज पुढे प्रत्येक जण गुडघा टेकील व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील।
तर मग आपणातील प्रत्येक जण स्वतःचा हिशेब देवाला देईल। याकरिता आपण यापुढे एकमेकाला दोषी ठरवू नये, तर असे ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे काही ठेचाड किंवा अडखळण ठेवू नये। मला ठाऊक आहे आणि प्रभू येशू मध्ये माझी खात्री आहे की कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही, तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे असे समजणाऱ्याला तो निषिद्धच आहे। तुझ्या भावाला अन्नामुळे दुःख झाले तर तू प्रीतीने वागतानासा झाला आहेस। ज्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश आपल्या अन्नाने करू नको। जे तुम्हामध्ये उत्तम आहे त्याची निंदा होऊ नये। खाणे व पिणे यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद ह्यात आहे। अशा प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करीतो तो देवाला प्रिय व मनुष्यास पसंत आहे। तर मग जेणेकरून शांती व परस्परांची अभिवृद्धी होईल, अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे। अन्नामुळे देवाच्या कामाचा मोड करू नका, सर्व पदार्थ शुद्धच आहेत, परंतु जो खाण्यामुळे अडखळतो त्याला ते पाप आहे। मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो किंवा अडखळतो अगर अशक्त होतो ते न करणे हे चांगले। तुझ्या ठाई जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष आपणाजवळ ठेव। आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्यायनिवाडा करावा लागत नाही तो धन्य, पण संशय धरून जो खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने होत नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे।